Lass uns gehen.
Kochst du gerne?
क्या आपको खाना पकाना अच्छा लगता है?
Was ist Ihr Spezialgericht?
आपका विशेष व्यंजन क्या है?
Backen Sie gerne?
क्या आपको बेकिंग पसंद है?
Was backen Sie gern?
आप किस प्रकार की चीजें पकाना पसंद करते हैं?
Haben Sie ein Lieblingsrestaurant in der Nähe?
क्या आपका कोई पसंदीदा स्थानीय रेस्तरां है?
Was ist dein Lieblingsessen?
आपका पसंदीदा खाना क्या है?
Welches Essen magst du am wenigsten?
आपको सबसे कम पसंद आने वाला व्यंजन कौन सा है?
Wenn Sie jeden Tag dasselbe essen könnten, was würden Sie essen?
यदि आपको हर दिन एक जैसा भोजन खाने को मिले तो आप क्या खाएंगे?
Haben Sie ein Lieblingsdessert?
क्या आपकी कोई पसंदीदा मिठाई है?
Haben Ihre Eltern als Kind für Sie gekocht?
क्या बचपन में आपके माता-पिता आपके लिए खाना पकाते थे?
Haben Ihre Eltern Ihnen das Kochen beigebracht?
क्या आपके माता-पिता ne aapko khana banana sikhaya?
Erzählen Sie mir von einem unvergesslichen Essen mit Ihren Lieben.
मुझे अपने प्रियजनों के साथ बिताए किसी यादगार भोजन के बारे में बताइए.
Mit welchen Essenstraditionen sind Sie aufgewachsen?
आपके बचपन में कौन सी खाद्य परंपराएं प्रचलित रहीं?
Haben Sie Essen mit Ihren Nachbarn oder Ihrer Gemeinde geteilt?
क्या आपने अपने पड़ोसियों या समुदाय के साथ भोजन साझा किया?
Welche Art Fleisch essen die Leute dort, wo sie herkommen?
आप जहां से हैं वहां लोग किस प्रकार का मांस खाते हैं?
Welche Arten von Gewürzen verwenden Sie?
वे किस प्रकार के मसालों का प्रयोग करते हैं?
Haben Sie als Kind Straßenessen gegessen?
क्या आपने बचपन में स्ट्रीट फूड खाया था?
Gibt es eine regionale Küche, die Ihnen am besten schmeckt?
क्या कोई ऐसा क्षेत्रीय व्यंजन है जिसका आप सबसे अधिक आनंद लेते हैं?
Was war das beste Essen, das Sie je gegessen haben?
आपने अब तक का सबसे अच्छा भोजन कौन सा खाया है?
Was war das schlimmste Essen, das Sie je gegessen haben?
आपने अब तक का सबसे खराब खाना कौन सा खाया है?